कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी भरत जाधव आणि तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि अर्थात कलाकार श्रुती बरोबर.
जसं तुम्ही म्हणालात की बायको पण तुमच्या सोबत होती, पण त्यांची तुमची भेट कशी झाली? तुमचा कांदे पोहेचा प्रोग्राम झाला आणि मग असं सगळं झालं का?
असं काही नाही, माझ्या मोठ्या बहिणी आहेत, तिच्यावरती ती सर्व्हिसला होती बीएमसी मध्ये. तिने ऍक्च्युली होमिओपॅथिक केलेलं आहे आणि मग वहिनींच्या थ्रू आमच्या घरात ती आलेली. तिला आमच्या घरातले सगळे लोक आवडायला. माझं काही नव्हतं, कारण मी महाराष्ट्र लोकधारा कार्यक्रम करत होतो आणि जेव्हा दौऱ्यावरून आलो तेव्हा मला कळलं की असंच आहे. मग मी एकदा तिला बाहेर भेटलो, सांगितलं समजावून की बाबा मला नौकरी करायची नाही, कारण मला एकांकिका आणि मला जेव्हा आवड आहे नाटकासाठी. तेव्हा ती मला बोलली होती की नका टेन्शन घेऊ, माझी नोकरी आहे शाबूत, तुम्ही तुम्हाला आवडते ते क्षेत्र करा, मला प्रॉब्लेम नाही. मग तिच्या घरच्यांना पण तिने सगळं सांगितलं, कारण त्या भावनेने तिला विचारलं की बरं वाटतं का, कारण त्याची नोकरी नाही किंवा काय नाही. तर तिने कुटुंब त्यांचं चांगलं आहे, फॅमिली चांगली आहे आणि माझ्या करिंत लग्न ह्यांच्याशीच करणार. आणि माझ्याही घरी मी बिंदास का होतं की माझ्या घरच्या सगळ्यांना ती आवडत होती, त्यामुळे अशा पद्धतीचं लग्न ठरलं. लग्न झालं
कुठे? झालं
परळला झालं आमचं, म्हणजे परळ दादरच्या मध्ये हिंदमाता टॉकीजच्या मागच्या साईडला ते श्रीकृष्ण हॉल, तिथे झालं लग्न. झालं आम्हाला हनीमूनला पण जायचं होतं, तर करायचं काय? आता मग शायरी साबळ्यांचाच बंगला महाबळेश्वरला वाईला आहे, मग शायरांची बायको आणि शायरी एका रूममध्ये वेगळे होते, आम्ही त्या बंगल्यात एका रूममध्ये वेगळे होतो. किती आता आशीर्वाद आहे त्यांचं, किती मला किती उपयोगी. त्यांनी आपली पोरं त्यांनाही माहिती कुठे बाहेर जाणार आहेत, हनीमून आहे कोणाला परवडणार, पण त्यांच्याच बंगला दिला होता मला.
सर, आज तुम्हाला दोन मुलं आहेत ना?
हो, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी माझी आता डॉक्टर झाली आहे, ते MBBS झाली होती, आणि मुलगा आता 12वीची एक्झाम दिली त्याने, तो पण आता नीटची एक्झाम आता येईल मेमध्ये 5 मेला, त्याला पण मेडिकलला जायचंय.
बर, म्हणजे कोणीच तुमच्यासारखं ऍक्टर व्हायचं म्हणत नाही, त्याच्या मागे रिझन काय?
त्यांना एकंदर अंदाज येतो. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ते बघ, आता त्याने ऍक्टर होऊ नये ह्या मताचा मी पण आहे, कारण ह्यातले स्ट्रगल सगळ्याच व्यवसायात स्ट्रगल आहे, पण खूप सहनशक्ती तुमची दांडगी लागते, नाहीतर ते नाव होईपर्यंत खूप, आणि नाव झाल्यानंतर परत त्या जपणं आणि ते परत ते
टिकवणं
खूप कठीण आहे. त्यामुळे मला असं वाटतं ते एका अर्थी बरं आहे की ते आईचे नाही येत. दुसरं, ते तिथे का आहेत? तर तिची राहिलेली इच्छा, तिने होमिओपॅथी केलं होतं आणि तिला डिस्पेन्सरी टाकायची होती मिसेसला, म्हणजे ती काय टाकू शकली नाही. तर ते देवयोग बघा, बरोबर मुलांना पण तेच डिपार्टमेंट आवडावं. सर, मला असं वाटतं की ते खूप चांगला विचार मुलांनी केला आहे माझ्या.
तुम्हाला सर त्यांची कडकडून आठवण कधी आली, की जेव्हा तुम्ही शूटवर होता, तुम्ही बिझी होतात? कारण असे मधला काळ असा होता की ज्यावेळेस तुम्ही दिवस रात्र काम करत होतात.
माझ्या नशिबाने काय आलं, जिथे मी शूटिंग करायचो ना, तिथले बरोबर सगळे शनिवार रविवार माझी फॅमिली माझ्या शूट सेटवर यायची. मग ते सेटवर आले की मग ती बिचारी मुलांना फिरून आणायची आणि आम्ही एकत्र राहायचो, एकत्र जेवायचो. पण मी कित्येक वर्षांनंतर आम्ही जे मजा केली असेल, ते आमचा एक मित्र आहे ऑस्ट्रेलियाचा, तो आमच्या फॅमिलीला घेऊन त्याच्या घरी घेऊन गेलो होतो. आम्ही 8 दिवस मोबाईल नाही, काही नाही, काही नाही, खूप मजा केली आमच्या पूर्ण माझ्या फॅमिलीने.
त्याच मित्रासोबत मला वाटतं सर तुम्ही एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती का?
हो, बरोबर बरोबर, हो हो, विकास कोरे, पण जस्ट सुरू केली होती, पण नंतर काय तसं काही,
सध्या ते बंद
आहे, पण चांगला मित्र आहे माझा तो अजून.
पण सर मला सांगा की ह्या दरम्यान तुम्हाला कुठे, कारण की तुमचं आणि केदार शिंदेचं इक्वेशन तसं खूप छान होतंच, तुमचा सहिरे सहिरे मधला यु नो रोल जो आहे तो खूप अप्रिशिएट करण्यात आला, पण कुठेतरी आपण टाईपकास्ट होतोय का, आणि त्यामुळे अनेकदा मीडियाने छापलेल्या न्यूज देखील कारणीभूत असतात, त्यामुळे कधी तुम्हाला थोडीशी भीती वाटली का, तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलात का, असं कधी काही झालं का?
नाही, डिप्रेशन नाही, पण तू म्हणतेस तसं टाईपकास्ट झालोच होतो मी, कारण एकंदरीत आलेला चित्रपट मग तोचपणा, ह्याला मीडिया आणि मी करेक्ट रिॲक्ट झालो होतो. मग मी स्वतःहून घेतला निर्णय होता हा, गेल्या 5 वर्षात मी एकही फिल्म केली नव्हती, पूर्ण स्वतःला थांबवलं होतं. त्या दरम्यान मी नाटकांचे प्रयोग करत होतो आणि नाटकाचे प्रयोग त्याच दणक्यात त्याच आयुष्यात लोक येऊन बघून जात आहेत आणि मला त्याच समाधान मिळत होतं, कारण मी टाईपकास्ट झालो होतो तेच रोड. आणि शेवटी बघ काय, घर पण चालवलं पाहिजे, शेवटी व्यवसाय माझा आहे, त्यामुळे मला ते पिक्चर घेणं गरजेचं होतं, कारण ज्यात मी घर घेतलं, गाडी घेतली, माझ्या संपूर्ण कुटुंबाला एक चांगल्या इथून तिथपर्यंत अपग्रेड केलं करायचं होतं सगळ्याच बाबतीत, आणि मी ते केलं, कारण त्यासाठी पैसा लागतो, तर पैसा आणणार कुठून, तर हाच व्यवसाय आहे. आणि मग त्या पद्धतीने मी फिल्म्स घेत होतो.
तुम्ही मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमधले पहिले कलाकार ज्यांनी स्वतःची वॅनिटी व्हॅन घेतली आणि त्याची बरीच चर्चा देखील झाली होती. तर एक टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा ऑस्ट्रेलियाला काय जातो कुटुंबाला घेऊन, आणि त्यानंतर वॅनिटी व्हॅन स्वतःची काय घेतो, नक्कीच ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे सर. तर हे कसं घडलं आणि त्याबद्दलच्या काय आठवणी आहेत?
वॅनिटी व्हॅन करायचं लोक डोक्यात आलं, कारण गाडी घेण्याचा शौक मला होताच, म्हणले मग गाडी अशी घेऊ की त्याची वॅनिटी कशी बनवतली, मला आराम कसा करता येईल. मग सांगलीचे मित्र साठे म्हणून त्यांना भेटलो, मग त्यांनी मला सांगितलं आयडिया अशा अशा पद्धतीने. मग पहिली वॅनिटी त्यांना असं नीट बनवून घेतली होती मी साठ्यांकडनं, आणि त्यात बेड होता, टी व्ही, डिश अँटिना ठेवला होता परत सगळं होतं एक घरात जे लागते ना किचन वगैरे तसं त्याचा फायदा एकमेव असा होता की मी नाटकांचे शो पण करायचो दौरे आणि फिल्मचं शूटिंग पण भरपूर करायचो मी दिवसभर शूटिंग जरी केलं आणि मधल्या वेळेस मला आराम करायचा आराम पण करत होतो. नंबर दोन मला काही माझ्या निर्माते दिग्दर्शक येतात भेटायला सेटवर तर त्यांनाही मी माझ्या चांगल्या मीटिंग्स व्हायला लागल्या. नंबर तीन माझं वाचन वाढलं. आता काय व्हायचं मी आता हा पिक्चर समजा की दुसरा पिक्चर करायचा आहे मग त्याची स्क्रिप्ट ह्या सेटवर आलेली असायची पण मला वाचायला मिळत नसायचं तर तो गोंधळ माझा सगळा तो क्लीन झाला व्यवस्थित मी येऊन माझं वाचन वाढलं स्क्रिप्ट वाचन झालं. नंबर चार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो चालू पिक्चर आहे त्या चालू पिक्चरवरचे पण काही स्क्रिप्टिंग असतं ना काय कुठला सीन कुठे काय ह्याला पण थोडासा एकांत लागतो तो मला तिथे जास्त मिळाला. त्यामुळे मी व्हॅनिटी सगळं तयारी करून बाहेर यायचो म्हणून ती व्हॅनिटी मी बनवली आणि ती व्हॅनिटी द्या. पहिली माझी व्हॅनिटी वगैरे हा मला विषय पण माहीत नव्हता कधी. नंतर मग मीडियाने वगैरे सांगितलं पण मी त्या उद्देशाने खरंच केलं होतं की माझी कशी पहिली असेल तर नाही मी त्यातून किती चार पैसे चांगले कमवेन आणि मी कसा रिलीफ देईन स्वतःला. कारण खूप बिझी होतो मी खूप म्हणजे ॲट अ टाइम मी भरपूर काम करत होतो टीव्हीला चित्रपटात आणि नाटकात. 93.5 रेड एफएम बजाते रहो.